आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अकृषिक कर पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय. जैन बारी तेली हिंदू खाटिक आणि लोणारी या समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास मान्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या विविध योजनांच्या लाभ वितरणासह वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथं बंजारा विरासत नगारा म्युझियमचं करणार लोकार्पण. महाराष्ट्रातील बौद्ध धर्म आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित स्थळं तसंच स्मारकांचा विकास करणार असल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांचं नागपुरात प्रतिपादन. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे मानले आभार. सर्व क्षेत्रातून निर्णयाचं स्वागत. आणि 5.67 किलोमीटर लांबीच्या एलआयसी चौक ते ऑटोमोटिव्ह चौकापर्यंतच्या डबल डेकर उड्डाण पुलाचं उद्या लोकार्पण. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. राज्यातील अकृषिक कर आकारणीचा जनतेवर पडत असलेला बोजा पूर्णपणे संपवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सध्या गावठाणांमध्ये असणाऱ्या जमिनीवरील अकृषिक कर कायमस्वरूपी माफ आहे. मात्र गावठाणाबाहेर रहिवासी घरांची संख्या वाढत असल्यामुळे आणि शहरी भागात बहुमजली इमारती वाढत असल्याने अशा इमारतींखालील जमिनीचा संपूर्ण अकृषिक कर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्याचप्रमाणे वाणिज्य आणि औद्योगिक वापराखालील जमिनीवरील कृषी कर रद्द करण्यात येणार आहे. शिवाय राज्यातील महसूल न्यायाधिकरणांच्या अध्यक्ष आणि सदस्य पदांवर नियुक्तीसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आज झालेल्या अन्य निर्णयांमध्ये राज्यातील प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंचं नुकसान केल्यास 2 वर्षांच्या तुरुंगवासाची तसंच 1 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या पारितोषिकाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. राज्यातील लहान जलविद्युत प्रकल्पांचं आणि सहस्थित सौर ऊर्जा प्रकल्पांचं खासगीकरणातून बांधा वापरा आणि हस्तांतरण करणं अर्थात बीओटी तत्वावर विकास करण्याच्या धोरणास देखील मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यातील जैन बारी तेली हिंदू खाटिक लोणारी या समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 5 ऑक्टोबरला राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. वाशिम इथं होणाऱ्या कार्यक्रमात बंजारा समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथं बंजारा विरासत नगारा म्युझियमचं लोकार्पण मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार कार्यक्रमाचे आयोजक तसंच यवतमाळ वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड प्रामुख्यानं उपस्थित राहतील. याशिवाय पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांचं ऑगस्ट ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतील अनुक्रमे 18वा आणि 5वा हप्ता मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाईल. त्यानंतर ठाणे इथं मुंबई मेट्रो लाईन 3 सह विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन नवी मुंबई विमानतळालगतच्या परिसरातील विविध कामांची सुरुवात यावेळी होणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधानांच्या दौऱ्याचा आढावा घेऊन कार्यक्रमस्थळांची पाहणी केली. कोणत्याही परिस्थितीत रेल्वेचं खासगीकरण होणार नाही अशी ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. ते आज नाशिकमध्ये रेल्वे सुरक्षा बलाच्या 40व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात संचलनाचं निरीक्षण केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारनं रेल्वेमध्ये विविध माध्यमातून गुंतवणूक केली आहे. सध्या काही राजकीय पक्ष रेल्वेच्या खासगीकरणाबद्दल भ्रम निर्माण करतायत, मात्र असं काहीही होणार नाही असं प्रतिपादन त्यांनी केलं. महाराष्ट्रातील बौद्ध धर्माशी संबंधित तीर्थस्थळं आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित स्थळं तसंच स्मारकांचा विकास करण्यात येणार असल्याचं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आज सांगितलं. नागपुरातील दीक्षाभूमीचं दर्शन आपल्यासाठी विशेष असल्याचं सांगत इथे आपल्याला प्रेरणा आणि दिशा मिळते असं देखील ते म्हणाले. नागपूरमध्ये पवित्र दीक्षाभूमीचं दर्शन घेतल्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
बाबासाहेब आंबेडकर के बारे में सबको मालूम है, लेकिन कुछ तथ्य ऐसे हैं जिसको सबको मालूम होना चाहिए. मेरे लिए तो विशेष करके आंबेडकर जी और पूरा बौद्ध समुदाय का दिल से गहराइयों से मेरा लगन तो है, मेरा लगाव है, जुड़ा हुआ है. तो मैं जब भी नागपुर आता हूँ तो यहाँ तो मुझे आना ही है. हम दिल से सिर्फ बाबा साहब को नहीं मानते हैं, बल्कि उनके कर्मों को आगे ले जाने के लिए विशेष ध्यान दे रहे हैं.
या कामासाठी संबंधित सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्था या सर्वांसोबत समन्वय साधण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. किरेन रिजिजू आज प्रदेश भाजप कार्यालयातर्फे आयोजित बैठकीत सहभागी झाले. दरम्यान देशातील मुस्लिम समुदायामधील वंचित तसंच मागासवर्गीय दयनीय अवस्थेत असून काही मोजक्या मुस्लिमांना फायदा पोहोचवण्यासाठी तसंच वक्फ जमिनीवर कब्जा करण्यासाठी विरोधक वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करत असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत केला. या विधेयकाच्या माध्यमातून मुस्लिमांतील वंचित घटकांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. मणिपूरमधील हिंसाचार हा जातीय तसंच वांशिक कम्युनिटीच्या परस्पर संघर्षातून होत असून केंद्र शासन त्यावर योग्य ती कारवाई करते. लष्करी कार्यवाही हा या हिंसाचारावर उपाय होऊ शकत नाही असं देखील रिजिजू यांनी स्पष्ट केलं. नागपूरच्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी इथं इन्कम टॅक्स एपेलेंट ट्रिब्युनल अर्थात आयकर अपील लवाद सदस्यांकरता 3 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन आज केंद्रीय न्याय आणि विधी राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते झालं. याप्रसंगी मेघवाल यांनी आयकर कायद्यासंदर्भातील अपील स्वरुपाच्या अत्यंत गुंतागुंतीच्या केसेस भारतातील अधिकारी इतर पाश्चात्य सदस्यांपेक्षा योग्य रीतीने हाताळतात असं निरीक्षण नोंदवलं. या 3 दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये जिल्हा न्यायाधीश तसंच विधी अधिकारी हे ट्रिब्युनलचे सदस्य म्हणून उपस्थित राहतील. आयकर लवादातील सदस्यांनी त्यांच्यासमोर आलेल्या प्रकरणांचा स्वॅट अर्थात स्ट्रेंथ वीकनेस अनालिसिस टेस्ट करून योग्य प्रकारे निकाल लावला पाहिजे. या क्षेत्रात खूप आव्हानं आहेत परंतु या 3 दिवसीय प्रशिक्षणातून या क्षेत्रातील अनुभवी तज्ञांकडून उपयुक्त प्रशिक्षण मिळणार असल्याचं मेघवाल यांनी सांगितलं. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी आजपासून 2 दिवसीय कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. आज कसबा बावडा इथल्या भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार असून उद्या ते संविधान सन्मान संमेलनाला उपस्थित राहतील. मराठीसह 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत. समस्त महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असं त्यांनी सांगितलं. संत ज्ञानेश्वर माऊली, संत चक्रधर स्वामी, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक संतांची आणि समाजसुधारकांची भाषा असलेल्या मराठीला अभिजात भाषा जाहीर झाल्यामुळे सन्मान प्राप्त झालाय. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह असंख्य स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारक तसंच जनसामान्यांच्या लाडक्या मराठी भाषेचा सन्मान प्रत्येकाला सुखावणार आहे असंही राज्यपाल म्हणाले. दरम्यान काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या निर्णयाबद्दल आपली प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,
आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे. हा स्वर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे. महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केला, पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे. महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो.
दरम्यान 3 ऑक्टोबर हा दिवस यापुढे मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयाचं साहित्य, कला, चित्रपट क्षेत्रासह तळागाळातून स्वागत करण्यात येत आहे. भविष्यात पुढच्या पिढीला नैसर्गिक संसाधनांचा तुटवडा जाणवला जाणार नाही यासाठी वर्तमान काळात आपल्या पिढीनं संसाधनांचा अमाप वापर करणं टाळलं पाहिजे असं प्रतिपादन आयआयटी दिल्लीचे संचालक प्राध्यापक रंगन बॅनर्जी यांनी केलं. वैज्ञानिक आणि संशोधन औद्योगिक महामंडळ अर्थात सीएसआयआरच्या 83व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात राष्ट्रीय अभियांत्रिकी पर्यावरण संस्था निरी इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते. निरीने आपल्या संशोधन कार्याचा व्याप वाढवून संशोधनाच्या धोरण निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका पार पाडली पाहिजे असं त्यांनी सुचवलं. या कार्यक्रमादरम्यान बांबू डायव्हर्सिटी ऑफ इंडिया या पुस्तकाचं विमोचन करण्यात आलं. यावेळी संशोधन स्पर्धेत विजयी झालेल्या नागपुरातील विविध शाळा शैक्षणिक संस्थांना पारितोषिकं देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तांत्रिकदृष्ट्या अतिशय कठीण आणि आव्हानात्मक समजला जाणारा एलआयसी चौक ते ऑटोमोटिव्ह चौक हा 5.67 किलोमीटर लांबीचा डबल डेकर उड्डाण पूल उद्यापासून वाहतुकीसाठी सुरु होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्या दुपारी 12 एलआयसी चौकात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या प्रकल्पाची किंमत 573 कोटी रुपये असून अद्ययावत रिब अँड स्पाईन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला हा देशातील पहिला पूल आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अकृषिक कर पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय. जैन बारी तेली हिंदू खाटिक आणि लोणारी या समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास मान्यता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या विविध योजनांच्या लाभ वितरणासह वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथं बंजारा विरासत नगारा म्युझियमचं करणार लोकार्पण. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.